हजारो वर्षांच्या सामाजिक विषमतेच्या खोल दरीत पडलेल्या शोषित पीडित समाजाला बाहेर काढण्यासाठी भीमरावांचा जन्म. आपल्या लेखणीच्या बुद्धिमत्तेच्या तेजानं हजारो वर्ष गाव कुसाबाहेर अस्पृश्यतेचं जीवन जगणाऱ्या शोषित वंचितांना या अंधार कोठडीतून बाहेर काढण्यासाठी ते पुढे सरसावतात आणि लाखो कंठातून एकच आवाज येतो, वंदन करीतो आम्ही भीमराया.
करी तो हाँ।